चीनीमंडी.com पॉडकास्ट। शेतकऱ्यांना उसाची थकबाकी सरकारने कारखानदारांकडून घ्यावी, खासदाराने केली मागणी। खासदार कुवंश दानिश अली यांनी सरकारकडे ऊस थकबाकी भागवण्याची मागणी केली आहे। ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही। गुरुवारी अली यांनी सरकारवर शेतकऱ्यांची उपेक्षा केल्याचा आरोप केला। ते म्हणाले, गेल्या लोकसभा सत्रामध्ये त्यांनी सरकारकडून अमरोहा लोकसभा क्षेत्रातील ऊस शेतकऱ्यांच्या थकीत उसाच्या पैशांबाबत विचारणा केली होती। सरकारने त्यावेळी थोडे पैसे दिले, पण केंद्र सरकारने हे मान्य केले की अमरोहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी रक्कम साखर कारखान्यांकडून देय आहे।